नमस्कार, मी प्रदीप वेलणकर. स्त्रीविषयक दीर्घ गद्य काव्यांची मालिका तुम्हाला म्हणून सांगते, लिहिली आहे मंगला दत्तात्रय वेलणकर या कवयित्रीने, म्हणजे माझ्या आईने. ही काव्य माझ्या आईच्या कल्पना विश्वातून उतरली आहेत. त्याला पौराणिक ऐतिहासिक संदर्भ असले तरी पूर्णपणे ते सत्याशी बांधील नाहीत. या मालिकेत पौराणिक कालापासून आधुनिक काळापर्यंतच्या काही महत्वाच्या पण अनुल्लेखित स्त्रिया आपलं मन मोकळं व्हावं म्हणून आपली जीवन कहाणी वाटणारी खंत सांगत आहेत. त्यांची खंत कधी स्वतःबद्दल, कधी पतीबद्दल, कधी समाजाबद्दल, कधी जगरहाटीबद्दल, तर कधी ऐकणाऱ्याबद्दलही आहे. सहानुभूतीने ऐकून न पटले तरी समजून घ्याल अशा विश्वासाने या व्यक्तिरेखा बोलत आहेत. नारायण ठोसरची बायको म्हणजे समर्थ रामदासांची न झालेली पत्नी माझ्या आईच्या स्वप्नामध्ये आली आणि पहाटे उठून तिच्यावरचं काव्य आईने एकटाके लिहून काढलं. त्याला इतिहासाचा आधार नाही. हे काव्य लिहिल्यावर तिने पुराणातल्या, इतिहासातल्या काही स्त्री व्यक्तिरेखांचा शोध घेतला आणि त्यांच्या मनामध्ये काय असेल हे आपल्या कल्पनाशक्तीने प्रभावीपणे काव्यात मांडायचा प्रयत्न केला. ती काव्य आज आईनेच स्थापन केलेल्या रंगरश्मी संस्थेतर्फे तुमच्या समोर ध्वनिफितीच्या रूपाने आम्ही सादर करीत आहोत. आम्हा वेलणकर कुटुंबियांकडून आणि मित्र परिवाराकडून आईलाही आदरांजली.
रसिक श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत 8 वेगवेगळ्या स्त्रियांचे मनोगत. यातील सगळ्या स्त्रिया तुम्हाला परिचित असतीलच, पण त्यांच्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देणारी ही दीर्घकाव्य तुम्हाला नव्या विचारानं नक्कीच प्रेरित करतील. महाभारतामध्ये कुंतीच्या वाट्याला खूप भूमिका आल्या. नुकतीच स्त्री झालेली उत्सुक मुलगी, कुमारी माता, पराक्रमी राजाची पट्टराणी, खंबीर आई, विधवा, अदबशीर सून, मार्गदर्शक सासू, असहाय्य आजी, इतक्या छटा बाकी कुठल्याच व्यक्तिरेखेत दिसणार नाहीत. अगदी प्रमुख पुरुष पात्रांमध्येही दिसणार नाहीत. तिचं आयुष्य हेच महाभारतातलं एक छोटं महाभारत आहे.
Sample complete. Ready to continue?